ओम् शुद्धस्फटिकसङ्काचं त्रिनेत्रं पञ्चवक्त्रकं गङ्गाधरं दशभुजं सर्वाभरणभूषितं नीलग्रीवं च शाङ्काङ्कं नागयज्ञोपवीतिनम् व्याघ्रचर्मोत्तरीयं च वरेण्यमभयप्रदम् कमण्डल्वक्षसूत्राभ्यामन्वितं शूलपाणिनम् ज्वलन्तं पिङ्गलजटाशिखामद्योदधारिणम् अमृतेनाप्लुतं कृष्णमुमादेहार्धधारिणम् दिव्यसिंहासनासीनं दिव्यभोगसमन्वितं दिग्देवतासमायुक्तं सुरासुरनमस्कृतं नित्यं च शाश्वतं शुद्धं ध्रुवमक्षरमव्ययं सर्वव्यापिनमीशानं रुद्रं वैविश्वरूपिणम् एवं ध्यात्वा द्विजः सम्यक् ततो यजनमारभेत् ॐ प्रजनने ब्रह्मा तिष्ठतु पादयोर्विष्णुस्तिष्ठतु हस्तयोर्हरस्तिष्ठतु वाक्वोरिन्द्रस्तिष्ठतु जठरे अग्निस्तिष्ठतु हृदये शिवस्तिष्ठतु कण्ठे वसवत्तिष्ठन्तु वक्त्रे सरस्वती तिष्ठतु नासिकयोर्वायुस्तिष्ठतु नयनयोश्चन्द्रादित्यौ तिष्ठेताम् कर्णयोरश्विनौ तिष्ठेताम् ललाटे रुद्रास्तिष्ठन्तु मूर्ध्न्यादित्यास्तिष्ठन्तु शिरसि महादेवस्तिष्ठतु शिखायां वामदेवस्तिष्ठतु पृष्ठे पिनाकी तिष्ठतु पुरतः शूली तिष्ठतु पार्श्वयो शिवाशङ्करौ तिष्ठेतां सर्वतो वायुस्तिष्ठतु ततो बहिः सर्वतोऽग्निर्ज्वालामाला परिवृतस्तिष्ठतु सर्वेष्वङ्गेषु सर्वा देवता यथास्थानं तिष्ठन्तु सर्वान् महाजनान् रक्षन्तु अग्निर्मे वाचि श्रितः वाक्हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणे वायुर्मे प्राणे श्रितः प्राणो हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणे सूर्यो मे चक्षुषिश्रितः चक्षुर्हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणे चन्द्रमा मे मनसि श्रितः मनो हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणे दिशो मे श्रोत्रे श्रिताः श्रोत्रगं हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणे आपो मे रेतसि श्रिताः रेतो हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणे पृथिवी मे शरीरे धृता शरीरगं हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणे ओषधि वनस्पतयो मे लोमसुकृताः लोमानि हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणे इन्द्रो मे बले श्रितः बलगं हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणे पर्जन्यो मे मूर्ध्नि श्रितः मूर्धा हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणे ईशानो मे ಮನೋ ಶ್ರಿತಃ ಮನ್ಯುರ್ಹೃದಯೆ ಹೃದಯಂ ಮಯಿ ಅಹಮೃತೇ ಅಮೃತಂ ಬ್ರಹ್ಮಣಿ ಆತ್ಮಾಮ ಆತ್ಮನಿ ಶ್ರಿತಃ ಆತ್ಮಾ ಹೃದಯೇ ಹೃದಯಂ ಮಯಿ ಅಹಮೃತೇ ಅಮೃತಂ ಬ್ರಹ್ಮಣಿ ಪುನರ್ಮ ಆತ್ಮಾ ಪುನರಾಯುರಾಗಾತ್ ಪುನಃ ಪ್ರಾಣ ಪುನರಾಗೋತಮಾಗಾತ್ ವೈಶ್ವಾನರೋ ರಶ್ಮಿಭಿರ್ವಾವೃಧಾನಃ ಅಂತಸ್ತಿಷ್ಠತ್ವಮೃತಸ್ಯ ಗೋಪಾಃ ಆರಾಧಿತೋ ಮನುಷ್ಯೈಸ್ತೌ ಸಿದ್ಧೈರ್ದೇವಾಸುರಾದಿಭಿಃ ಆರಾಧಯಾಮಿ ಭಕ್ತ್ಯಾ ತ್ವಾನುಗೃಹಾಣಮಹೇಶ್ವರ ಅಸ್ಯ ಶ್ರೀ ರುದ್ರಾಧ್ಯಾಯ ಪ್ರಶ್ನ ಮಹಾಮಂತ್ರಸ್ಯ ಅಘೋರ ಋಷಿಃ ಅನುಷ್ಟುಪ್ ಛಂದಃ ಸಂಕರ್ಷಣ ಮೂರ್ತಿಸ್ವರೂಪೋ ಯೋಧಾವಾದಿತ್ಯಃ ಪರಮಪುರುಷ ಸಜೇಷ ರುದ್ರೋ ದೇವತಾ ನಮಃ ಶಿವಾಯೇತಿ ಬೀಜಂ ಶಿವತರಾಯೇತಿ ಶಕ್ತಿಃ ಮಹಾದೇವಾಯೇತಿ ಕೀಲಕಂ ಶ್ರೀಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಪ್ರಸಾದ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥೇ ಜಪೇ ವಿನಿಯೋಗಃ ಓಂ ಅಗ್ನಿಹೋತ್ರಾತ್ಮನೇ ಅಂಗುಷ್ಠಾಭ್ಯಾಂ ನಮಃ ದರ್ಶಪೂರ್ಣಮಾಸಾತ್ಮನೇ ತರ್ಜನೀಭ್ಯಾಂ ನಮಃ ಚಾತುರ್ಮಾಸ್ಯಾತ್ಮನೇ ಮಧ್ಯಮಾಭ್ಯಾಂ ನಮಃ ನಿರೂಢಪಶುಬಂಧಾತ್ಮನೇ ಅನಾಮಿಕಾಭ್ಯಾಂ ನಮಃ ಜ್ಯೋತಿಷ್ಠೋಮಾತ್ಮನೇ ಕನಿಷ್ಠಿಕಾಭ್ಯಾಂ ನಮಃ ಸರ್ವಕೃತ್ವಾತ್ಮನೇ ಕರತಲಕರಪೃಷ್ಠಾಭ್ಯಾಂ ನಮಃ ಅಗ್ನಿಹೋತ್ರಾತ್ಮನೇ ಹೃದಯಾಯ ನಮಃ ದರ್ಶಪೂರ್ಣಮಾಸಾತ್ಮನೇ ಶಿರಸೇ ಸ್ವಾಹ ಚಾತುರ್ಮಾಸ್ಯಾತ್ಮನೇ ಶಿಖಾಯೈ ವಠಟ್ ನಿರೂಢಪಶುಬಂಧಾತ್ಮನೇ ಕವಚಾಯ ಹುಂ ಜ್ಯೋತಿಷ್ಠೋಮಾತ್ಮನೇ ನೇತ್ರತ್ರಯಾಯ ಭೌಷಟ್ ಸರ್ವಕೃತ್ವಾತ್ಮನೇ ಅಸ್ತ್ರಾಯ ಭಟ್ ಭೂರ್ಭುವಸ್ಸುವರೋಮಿತಿ ದಿಗ್ಬಂಧ ಧ್ಯಾನಂ ಆಪಾತಾಳನಭಸ್ಥಲಾಂತಭುವನ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಮಾವಿಸ್ಫುರತ್ ಜ್ಯೋತಿಸ್ಫಾಟಿಕಲಿಂಗಮೌಲಿ ವಿಲಸತ್ ಪೂರ್ಣೇಂದುವಾಂತಾಮೃತೈಃ ಅಸ್ತೋಕಾಕೃತಮೇಕಮೀಶಮನಿಶಂ ರುದ್ರಾನುಪಾತಾಂ ಜಪನ್ ಧ್ಯಾಯೇ ದೀಕ್ಷಿತ ಸಿದ್ಧಯೇ ಧ್ರುವಪದಂ ವಿಪ್ರೋ ಭಿಷಿಂಚೇತ್ ಶಿವಂ ವೀಢಂ ಯಸ್ಯ ಧರಿತ್ರೀ ಜಲಧರ ಕಲಶಂ ಲಿಂಗ್ಯಮಾಕಾಶಮೂರ್ತಿಂ ನಕ್ಷತ್ರಂ ಪುಷ್ಪಮಾಲ್ಯಂ ಗ್ರಹಗಣಕುಸುಮಂ ಚಂದ್ರಭನ್ಯರ್ಕನೇತ್ರಂ ಕುಕ್ಷಿಸಪ್ತಸಮುದ್ರಂ ಭುಜಗಿರಿಶಿಖರಂ ಸಪ್ತಪಾತಾಳಪಾದಂ ವೇದಂ ವಕ್ತ್ರಂ ಷಡಂಗಂ ದಶ ದಿಶಿ ವದನಂ ದಿವ್ಯಲಿಂಗ್ಯಂ ನಮಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡವ್ಯಾಪ್ತದೇಹಭಸಿತಹಿಮರುಜ ಭಾಸಮಾನಾ ಭುಜಂಗೈಃ ಕಂಠೇ ಕಾಲಃ ಕಪರ್ದಾ ಕಲಿತ ಶಶಿಕಲಾಶ್ಚಂಡಕೋದಂಡಹಸ್ತಾಃ ತ್ರ್ಯಕ್ಷಾರುದ್ರಾಕ್ಷಮಾಲಾ ಪ್ರಕಟಿತ ವಿಭವಾಶ್ಚಾಂಭವಾ ಮೂರ್ತಿವೇದಾ ರುದ್ರಾಶ್ರೀ ರುದ್ರಸೂಕ್ತ ಪ್ರಕಟಿತ ವಿಭವಾ ನ ಪ್ರಯಚ್ಛಂದು ಸೌಖ್ಯಂ ಓಂ ಗಣಾನಾಂ ತ್ವಾ ಗಣಪತಿಗಂ ಹವಾಮಗೆ ಕವಿಂ ಕವೀನಾಮುಪಮಶ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತ ಆನಶೃಣ್ವನ್ ನೋತಿಭಿಃ ಸೇದಸಾದನಂ ಮಹಾಗಣಪತಯೇ ನಮಃ ಚಂಚ ಮೇ ಮಯಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಿಯಂಚ ಮೇನು ಕಾಮಶ್ಚ ಮೇ ಕಾಮಶ್ಚ ಮೇ ಸೌಮನಸಶ್ಚ ಮೇ ಭದ್ರಂಚ ಮೇ ಶ್ರೇಯಶ್ಚ ಮೇ ವಶ್ಯಶ್ಚ ಮೇ ಯಶಶ್ಚ ಮೇ ಭಗಶ್ಚ ಮೇ ದ್ರವಿಣಂಚ ಮೇ ಯಲ್ತಾ ಚ ಮೇ ಧರ್ತಾ ಚ ಮೇ ಕ್ಷೇಮಶ್ಚ ಮೇ ಧೃತಿಶ್ಚ ಮೇ ವಿಶ್ವಂಚ ಮೇ ಮಖಶ್ಚ ಮೇ ಸಂವಿತ್ಯ ಮೇ ಜ್ಞಾತ್ರಂಚ ಮೇ ಸೂಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಸೂಶ್ಚ ಮೇ ಸೀರಂಚ ಮೇ ಲಯಶ್ಚ ಮೃತಂಚ ಮೇ ಮೃತಂಚ ಮೇ ಯಕ್ಮಂಚ ಮೇ ನಾಮಯಶ್ಚ ಮೇ ಜೀವಾತುಶ್ಚ ಮೇ ದೀರ್ಘಾಯುತ್ಮಂಚ ಮೇನ ಮಿತ್ರಂಚ ಮೇ ಭಯಂಚ ಮೇ ಸುಖಂಚ ಮೇ ಚಯನಂಚ ಮೇ ಸೂಷಾ ಚ ಮೇ ಸುದಿನಂಚ ಮೇ ಓಂ ಶಾಂತಿ 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 ಓಂ ನಮೋ ಭಗವತೇ ರುದ್ರಾಯ ಓಂ ನಮಸ್ತೆ ರುದ್ರಮನ್ಯವಪುತೋಕಯಿಚವೇ ನಮಃ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಧನ್ವನೆ ಬಾಹುಭ್ಯಾಮುತತೇ ನಮಃ ಯಾಹಯಿಷು ಶಿವತಮಾ ಶಿವಂ ಬಭೂವತೇ ಧನುಃ ಶಿವಾಯ ದವ್ಯಾಯ ರಾಧವತಯಾನೋ ರುದ್ರಮೃಳಯ ಯಾತೇ ರುದ್ರ ಶಿವಾ ತನೂರಘೋರ ಪಾಪಕಾಕಿನೀ ತಯಾನ ತನು ಶಂಕಾಭಿಚಾಕೀ ಯಾಮಿಷು ಗಿರಿಶಂತಕಸ್ತೇಭಿಭರ್ಷ್ಯಸ್ತವೇ ಶಿವಾಂಗಿರಿತ್ರತಾಂ ಕುರುಮಾಹಿಕಂ ಸೇ ಪುರುಷಂ ಜಗತ್ ಶಿವೇನ ಪತತಾ ತ್ವಗಿರಿಶಾಚ್ಛಾವದಾಮಸಿ ಯಥಾ ನ ಸರ್ವಮಿಜಗದ ಲಕ್ಷ್ಮಗಂ ಸುಮನಾ ಅಸತೆ ಅಧ್ಯವೋಚದಿಭಕ್ತ ಪ್ರಥಮೋ ದೈತ್ಯೋಭಿಷಗೆ ಅಹೀರಿಶ್ಚ ಸರ್ವಾಂಜಂಬಯನ್ ಸರ್ವಾಶ್ಚ ಯಾತು ಧಾನ್ಯಃ ಅಸೌ ಯಸ್ತಾಮ್ರ ಅರುಣ ಉತ ಬಭ್ರಸ್ಸು ಮಂಗಲಃ ಯೇ ಕೇ ಮಾಯಂ ರುದ್ರ ಅಭಿತೋ ಧಿಕ್ತೋ ಶ್ರಿತಾ ಸಹಸ್ರಶೋ ವೈಶಾಗುಂ ಕೇಳಯೀಮಹೇ ಅಸೌ ಯೋ ಭಸರ್ಪತಿ ನೀಲಗ್ರೀವೋ ವಿಲೋಹಿತ ಉದೈನಂ ಗೋಪಾ ಅದೃಶನ್ನದೃಶನ್ನುದಹಾತ್ಯ ಉದೈನಂ ವಿಶ್ವಾ ಭೂತಾನಿತ ದೃಷ್ಟೋ ಮೃಡಯಾದಿನಃ ನಮೋ ಅಸ್ತು ನೀಲಗ್ರೀವಾಯ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಾಯ ಮೀಡುಷೇ ಅಥೋ ಯೇ ಅಸ್ಯ ಸತ್ವಾನೋಕಂ ತೇಭ್ಯೋಕರಂ ನಮಃ ಪ್ರಪಂಚ ಧನ್ವನಸ್ವಮುಭಯೋರಾತ್ಮಿಯೋರ್ಜ್ಯಾಂ ಯಾಶ್ಚ ಕೇಹಸ್ತಯಿಷವಃಪರಾತಾ ಭಗವೋ ವಪ ಅವತತ್ಯಧನುಸ್ವಯಂ ಸಹಸ್ರಾಕ್ಷತೇ ಬುಧೆ ನಿಷೇಧ್ಯ ಶಲ್ಯಾನಾಂ ಮುಖಾ ಶಿವೋ ನ ಸುಮನಾ ಭವ ವಿಧ್ಯಂಘನುಸ್ತಪರ್ದಿನೋ ವಿಶಲ್ಯೋ ಬಾಣವಾಗಂ ಉತ ಅನೇಷನ್ನಸ್ಯೇಷವ ಆಹುರಸ್ಯ ನಿಷಂಗತಿಃ ಯಾತೆ ಹೇತರು ಮೀಢುಷ್ಠಮಹಸ್ತೆ ಬಭೂವತೆ ಧನುಃ ತಯಾಸ್ಮಾನ್ ವಿಶ್ವತಸ್ತ್ವಮಯಕ್ಷ್ಮಯ ಪರಿಭುಜ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತ್ವಾಯುಧಾಯ ನಾತಕಾಯ ಧೃಷ್ಣವೇ ಉಭಾಭ್ಯಾಮುತತೆ ನಮೋ ಬಾಹುಭ್ಯಾಂ ತವ ಧನ್ವನೆ ಪರಿತೆ ಧನ್ವನೋ ಕೇತಿರಸ್ಮಾನ್ ಪೃಣಕ್ತು ವಿಶ್ವತಃ ಅಥೋ ಯಿಧಿಸ್ತಭಾರೆ ಅಸ್ಮನ್ನಿಧೇಹಿತಂ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಭಗವನ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಾಯ ಮಹಾದೇವಾಯ ತ್ರಯಂಬಕಾಯ ತ್ರಿಪುರಾಂಧಕಾಯ ತ್ರಿಕಾಲಾಗ್ನಿಕಾಲಾಯ ಕಾಲಾಗ್ನಿರುದ್ರಾಯ ನೀಲಕಂಠಾಯ ಮೃತ್ಯುಂಜಯಾಯ ಸರ್ವೇಶ್ವರಾಯ ಸದಾಶಿವಾಯ ಶ್ರೀಮನ್ಮಹಾದೇವಾಯ ನಮಃ ನಮೋ ಹಿರಣ್ಯ ಭಾಗವೇ ಸೇನಾನ್ಯೇ ಚಾಂಚ ಪತಯೆ ನಮೋ ನಮೋ ವೃಕ್ಷೇಭ್ಯೋ ಕರಿಕೇಶೇಭ್ಯ ಪಶೂನಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮಃ ಸ್ವಸ್ತಿಂಜರಾಯತ್ವಿಷೀಮತೆ ಪಥೀನಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮೋ ವಪ್ರುಷಾಯ ದಿವ್ಯಾಭಿನೇನ್ನಾನಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮೋ ಹರಿಕೇಶಾಯೋಪಭೀತಿನೆ ಪುಟ್ಟಾನಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮೋ ಭವಸ್ಯ ಹೇತ್ಯೈ ಜಗತಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮೋ ರುದ್ರಾಯ ತಥಾ ವಿನೇ ಕ್ಷೇತ್ರಾಣಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮಃ ಸೂತಾಯ ಹಂತ್ಯಾಯ ವನಾನಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮೋ ರೋಹಿತಾಯ ಪತಯೆ ವೃಕ್ಷಾಣಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮೋ ಮಂತ್ರಿಣೇ ವಾಣಿಜಾಯ ಕಕ್ಷಾಣಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮೋ ಭುವಂತಯೇ ವಾರಿವಸ್ತ್ರಿತಾಯೌಹಧೀನಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮ ಉಚ್ಚೈರ್ಘೋಷಾಯ ಕ್ರಂದಯತೆ ಪಕ್ಷೀನಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮ ಕೃಷ್ಣವೀತಾಯ ತಾವತೇ ಸತ್ವನಾಂ ಪತಯೆ ನಮಃ ನಮಃ ಸಹಮಾನಾಯ ನಿರ್ವ್ಯಾಧಿನ ಆವ್ಯಾಧಿನೀನಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮಃ ಕಕುಹಾಯ ನಿಷಂಗಿಣೇ ಸೇನಾನಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮೋ ನಿಷಂಗಿಣ ಇಟುಧಿಮತೆ ತಸ್ಕರಾಣಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮೋ ವಂಚತೆ ಪರಿವಂಚತೆ ಸ್ಥಾಯೂನಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮೋ ನಿಚೇರವೇ ಪರಿಚರಾಯ ಪತಯೆ ನಮೋ ನಮಸ್ತ್ರಿಕಾವಿಭ್ಯೋಜಿಗಾಗಂ ಸದ್ಯೋಮುಷ್ಣಕಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮೋ ತ್ರಿಮಧ್ಯೋ ನಕ್ತಂ ಚ ರದ್ಯ ಪ್ರಕೃತಾನಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮ ಉಷ್ಣೀಕಿಣೇ ಗಿರಿಚರಾಯ ಕುರುಂಚಾನಾಂ ಪತಯೆ ನಮೋ ನಮ ಇಷು ಮಧ್ಯೋ ಗಂಭಾವಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ ಆರಂಭಾನೇಭ್ಯ ಪ್ರತಿದಧಾನೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ ಆಯಚ್ಚದ್ಯೋ ವಿಸೃಜದ್ಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋಸ್ಯದ್ಯೋ ವಿಸೃಜದ್ಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ ಆದೀನೇಭ್ಯಶ್ಚ ಯಾನೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ ಸ್ವಪದ್ಭ್ಯೋ ಜಾಗ್ರದ್ಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ ತಿಷ್ಟದ್ಭ್ಯೋ ಧಾವದ್ಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ ಸಭಾಭ್ಯ ಸಭಾಪತಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ ಅಶ್ವೇಭ್ಯೋ ಸ್ವಪದಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮಃ ನಮ ಆವ್ಯಾಧಿನೀಭ್ಯೋ ವಿವಿಧ್ಯಂತೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ ಉಗಣಾಭ್ಯತ್ರಿಗಂಭತೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ ಘೃತ್ತೇಭ್ಯೋ ಘೃತ್ಸಪದಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ ವ್ರಾತೇಭ್ಯೋ ವ್ರಾತಪದಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ ಗಣೇಭ್ಯೋ ಗಣಪತಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ ವಿರೂಪೇಭ್ಯೋ ವಿಶ್ವರೂಪೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ ಮಹದ್ಭ್ಯಃ ಶುಲ್ಲಕೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ ರಥಿಭ್ಯೋ ರಥೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ ರಥೇಭ್ಯೋ ರಥಪತಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಃಸೇನಾಭ್ಯಃ ಸೇನಾನಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಃ ಕ್ಷತ್ರಭ್ಯಃ ಸಂಗ್ರಹೇತೃಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಸ್ತಕ್ಷಭ್ಯೋ ರಥಕಾರೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಃ ಕುಲಾಲೇಭ್ಯ ಕರ್ಮಾರೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಃ ಪುಲ್ಲಿಟ್ಟೇಭ್ಯೋ ನಿಷಾರೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ ಇರುತೃಭ್ಯೋ ಧನ್ವಕೃತ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ ಮೃಗಯುಭ್ಯಶ್ವನಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಃ ಸ್ವಭ್ಯಶ್ಚ ಪದಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮಃ ನಮೋ ಭವಾಯ ಚ ರುದ್ರಾಯ ಚ ನಮಃ ಶರ್ವಾಯ ಚ ಪಶುಪತಯೆ ಚ ನಮೋ ನೀಲಗ್ರೀವಾಯ ಚ ಶಿಶಿಕಂಠಾಯ ಚ ನಮಃ ಕಪರ್ದಿನೇ ಚ ವ್ಯುಕ್ತಕೇಶಾಯ ಚ ನಮಃ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಾಯ ಚ ಚತುರ್ಧನ್ವನೇ ಚ ನಮೋ ಗಿರಿಶಾಯ ಚ ಶಿಪಿಭಿಷ್ಟಾಯ ಚ ನಮೋ ಮೀಡುಷ್ಠಮಾಯ ಚೇತುಮತೆ ಚ ನಮೋ ಹ್ರಸ್ವಾಯ ಚ ವಾಮನಾಯ च नमो बृहते च वर्षीयते च नमो वृद्धाय च संवृद्धने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नम आशवे चार्धिराय च नमश्चेग्र्याय च चेभ्याय च नम ऊर्म्याय चावस्वन्याय च नमस्त्रोधस्याय च द्वेप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चावगल्भाय च नमो जघन्याय च बुद्धियाय च नमस्तोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नम उर्वर्याय च कल्याय च नमस्तोक्याय चावधान्याय च नमो वन्याय च कक्ष्याय च नमस्रवाय च प्रतिस्रवाय च नम आशुषेणाय चाचुरथाय च नमश्चूराय चावभिन्दते च नमो वर्मिणे च वरूधिने च नमो बिल्मिने च कवचिने च नम श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च कनन्याय च नमो धिष्णवे च प्रमृताय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिने चेषु धिमते च नमस्तेक्ष्णे च वेचायुधिने च नमस्त्वायुधाय च सुधन्वने च नमस्त्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नेप्याय च नमस्तूद्याय च स्याय च नमो नाद्याय च वैचन्ताय च नमः कूप्याय च वट्याय च नमो वर्ष्याय च भर्ष्याय च नमो नेघ्याय च विद्युत्याय च नम इन्द्रियाय च कप्याय च नमो वात्याय च रेष्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः साम्राय च अरुणाय च नमः शङ्काय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो कन्द्रे च घनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमश्चम्भवे च मयो भवे च नमश्चङ्कराय य च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमस्तेर्थ्याय च कूल्याय च नमः पार्याय च भार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आसार्याय च लाद्याय च नमश्चष्ट्याय च फेन्याय च नमः शिखस्याय च प्रवाह्याय च नम हिरण्याय च प्रपथ्याय च नमः किगंशिलाय च क्षयणाय च नमः कपर्धिने च कुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमः कल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो स्त्रदैव्याय च निवेश्याय च नमः पादुं सव्याय च रजस्याय च नमश्चुष्क ्याय च हरिस्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमः ऊर्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णध्याय च नमोपगुरमाणाय चाभिघ्नते च नमः आखिदते च प्रखिदते च नमो वक्किरिकेभ्यो देवानागं हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नम आनर्हतेभ्यो नम आमे भक्तेभ्यः व्याते अन्धसत्पते दरिद्रन्नीललोहिता येषां पुरुषाणामेषां पशूनां माभेर्मा रोमो येषां किञ्च नाम मते या ते रुद्रशिवातनो शिवा विश्वागवेषजी शिवा रुद्रस्य भेषजेतयानो मृणजीवते इमागं रुद्राय तवसे कपर्दिने क्षयस्वीराय प्रभरामके मतिम् यथा नश्चमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम् मृडानो रुद्रोतनो मयस्त्रधिक्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छञ्चयोश्चमनुराजये पिता तदस्याम तव रुद्रप्रणीतौ मानो महान्तमुदमानो अर्भकं मान उक्षन्तमुदमान उक्षितम् मानो वधेः पितरं मोत मातरं प्रियामानस्तनुवो रुद्ररीरितः मानस्थोके तनये मान आयुषि मानो गोषु मानो अश्वेषु रीरिषः वीरान्मानो रुद्रभामितो वदेर्हविष्मन्तो नमसा विधेमते आराते गोग्र उद पूरुषग्ने क्षयद्वीराय सुन्नमस्मे ते अस्तु रक्षाधनो अधि च देव ब्रूह्यथा च नश्चर्म यच्च विवर्हाः पुरिश्रुतं गर्तसदयुवानं मृगन्नभीममुपहस्मुग्रम् मृडारित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्मन्निव पन्तु सेनाः परिणो रुद्रस्य केतुर्वृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरामगवद्भ्यस्तनुष्वमेद्वस्तो कायतनयाय मृडय मेढुष्टमशिवतमशिवो नः सुमना भव परमे वृक्ष आयुधं निधाय कृत्यं वसा न आचरपि नाकं बिभ्रदानहि विकिरिदविलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगं हेतयोऽन्यमस्मन्निव पङ्कुताः सहस्राणि सहस्रधा बाहुवोस्तव केतयः तासा मे जानो भगवः पराचीनमुखाकृति सहस्राणि सहस्रशो ये रुद्र अधिभूम्याम् एकारं सहस्रयोधने वधन्वानि तन्मते अस्मिन्महत्यन्तरिक्षे भव अधि नीलग्रीवाश्चितिकण्ठाक्षर्वा अधः क्षमातरा नीलग्रीवाश्चितिकण्ठादिवगं रुद्र उपश्रिता ये वृक्षेषु तस्मिन् जरा नीलग्रीव विलोकिता ये भूतानामधिपतयो विचिकातः कपर्दिनः ये अन्येषु विविद्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पथां पथिरक्षय ऐलभृता जव्युधः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः यथेतावन्तश्च भूयागन्तश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषां सहस्रयोजने वधन्मानि तन्मते नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यायेऽन्तरिक्षे ये दिवि ये चाबन्धं वातो वरिषमिषभक्तेभ्यो दश प्रातीर्दश दक्षिणा दश प्रतीतीर्दशोदितीर्दशोर्त्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयं द्विष्मो यच्च नो द्वेष्टितं भोक्ष्यं भे दधामि त्र्यम्बकैयजामखे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सुय ओषधेषु यो रुद्रो विश्वाभुवना विवेच तस्मै रुद्राय नमो अस्तु तमुष्टु किजस्विषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति वेषजस्य यक्ष्वा महेशौ मनसाय रुद्रं नमोभ्य देवमथुरं भुवस्य अयं मेघ अस्तु भगवान् अयं मे भगवत्तरः अयं मे विश्वदेशजो जगं पिबाभिवर्षणः ये ते सहस्रमयुतं पाचा मृत्योमर्त्यायकन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वनवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरतिरुद्रो मा विचान्तकः तेनान्नेन आप्यायस्व ॐ शान्तिश्चान्तिश्चान्तिः।